आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींचं अभिभाषण विकसित भारताच्या संकल्पाला अधिक मजबूत करणारं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या मतदान। गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीनं 5 सदस्यांची समिती स्थापन आणि देशातल्या क्रीडा संस्थांची कार्यपद्धती सुधारण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। राष्ट्रपतींचं अभिभाषण विकसित भारताच्या संकल्पाला अधिक मजबूत करणारं, नवा विश्वास निर्माण करणारं आणि जनतेला प्रेरणा देणारं होतं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावरल्या चर्चेला उत्तर देताना ते आज लोकसभेत बोलत होते। गेल्या 10 वर्षात 25 कोटी नागरिक गरिबी रेषेच्या वर आले। या कार्यकाळात गरिबांना 4 कोटी घरं मिळाली असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। गेल्या 10 वर्षात 12 कोटी घरात शौचालय आणि 12 कोटी घरांना नळ जोडणी दिली गेली याचा उल्लेखही त्यांनी केला। आधीच्या सरकारच्या काळात निधीचा मोठा अपहार होत असल्याचं सांगत मोदींनी केंद्र सरकारची प्राथमिकता जनता आहे असं सांगितलं। सरकारनं योग्य लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवल्या असंही त्यांनी सांगितलं।
सही को अन्याय न हो इसलिए राजनीतिक फायदा नुकसान की परवाह किए बिना हमने इन 10 करोड़ फर्जी नामों को हटाया और असली लाभार्थियों को खोज खोज करके उन तक मदद पहुंचाने का अभियान चलाया। ये 10 करोड़ फर्जी लोग जब हटे और भिन्न भिन्न योजनाओं का हिसाब लगाएं तो करीब करीब 3 लाख करोड़ रुपया गलत हाथों से जाने से बच गए।
केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानाचा प्रधानमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला। आयुष्यमान योजनेमुळे जनतेची 1,20,000 कोटी रुपये बचत झाली। जनऔषधी केंद्रामुळे 30,000 कोटी बचत होत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। मोफत अन्नधान्य योजना, मोफत वीज योजनेमुळेही जनतेची कोट्यवधींची बचत होत आहे असं सांगून 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कर माफ केल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला। पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटी रुपये निधीची तरतूद केंद्र सरकारनं केली असंही त्यांनी सांगितलं। देश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं। भारत डीप टेक क्षेत्रात पुढे जात आहे। आण्विक ऊर्जा क्षेत्र खुलं केलं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांच्या भाषणानंतर लोकसभेनं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव स्वीकारला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं। कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज लोकसभेत दिलं। महाराष्ट्रात पीक विमा योजनेत गेल्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री शिवाजीराव कोकाटे आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी केल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सांगितलं। याबाबत सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चौहान बोलत होते। महाराष्ट्र सरकारनं पीक विमा योजनेच्या सुधारणेसाठी पावलं उचलली आहेत। देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी सांगितलं। सरकारनं 2019 पासून उत्पादन खर्चावर 50% नफा गृहीत धरून किमान हमीभाव ठरवले आहेत असं ते म्हणाले। नारळ उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनल्याचा उल्लेखही चौहान यांनी यावेळी केला। देशात उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची मान्यता मिळालेल्या स्टार्टअपची संख्या गेल्या वर्षाअखेरीस 1,57,000 वर गेल्याचं वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं। 2016 स्टार्टअप इंडियाची स्थापना झाल्यापासून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारनं विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। निर्यात प्रोत्साहन विकेंद्रीकरण उपक्रमाचा भाग म्हणून देशभरातल्या 590 जिल्ह्यांसाठी जिल्हा निर्यात कृती आराखडा तयार करण्यात आल्याचं त्यांनी आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं। तेल उत्पादक कंपन्यांचे किरकोळ विक्रेता म्हणून देशातल्या 26 प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांची निवड केली आहे। केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली। पेट्रोलियम मंत्रालयानं त्याकरता दिशानिर्देशांकांमध्ये आवश्यक बदल केले आहेत असं ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वर्षभरासाठी दिल्या जाणाऱ्या आयुष व्हिसाचा वापर करून परदेशी व्यक्तींना 3 वेळा देशात प्रवेश करता येतो. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. हा व्हिसा वार्षिक तत्वावर 5 वर्षांसाठी वाढवता येतो. रुग्णालयाच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतला जातो असं ते म्हणाले. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादनात गेल्या वर्षात भारतानं लक्षणीय प्रगती केल्याची माहिती केंद्रीय मंत्री इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमधून दिली. देशात 2014 केवळ 2 मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्या होत्या. आज मितीला ही संख्या 300 झाल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. 2014 मोबाईल उत्पादनाचं मूल्य 18,900 कोटी रुपये होते, तर 2024 हे मूल्य 4,22,000 कोटी रुपये इतकं झाल्याचं त्यांनी सांगितलं. मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये वाढ झाल्यामुळे या क्षेत्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे 12 लाख रोजगार निर्मिती झाली आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया या मोहिमेअंतर्गत आत्मनिर्भर आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिलं जात असल्यानं रोजगार निर्मिती होत असल्याचं वैष्णव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या मतदान होत आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 699 उमेदवार रिंगणात असून 1,56,00,000 अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला असून निवडणूक आयोगानं 1,80,000 जास्त कर्मचारी तैनात केले आहेत. गेल्या 24 तासात पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत 14 जणांना अटक केली असून 25 जणांविरोधात FIR दाखल केला आहे. भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांखाली 340 जणांविरोधात तर अबकारी कर प्रकरणी 278 जणांना अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान हरियाणा सरकारनं उद्या दिल्लीतल्या नोंदणीकृत मतदारांसाठी भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीनं तिथल्या सरकारनं 5 सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या न्यायमूर्ती रंजना देसाई समितीच्या प्रमुखपदी आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज गांधीनगर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं की ही समिती इस्लामसह विविध धर्म समुदायांच्या नेत्यांशी सल्लामसलत करेल. निवृत्त प्रशासकीय अधिकारी CL मीणा, ज्येष्ठ वकील RC कोदेकर, दक्षिण गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू दक्षेश ठाकर आणि सामाजिक कार्यकर्त्या गीता श्रॉफ हे समितीचे इतर सदस्य आहेत. गुजरातमधल्या विरोधी पक्षनेत्यांनी याबाबत टीका केली आहे. भाजपाला विविध समुदायांमध्ये फूट पाडायची असल्याचा आरोप विरोधकांनी केला. देशातल्या क्रीडा संस्थांमधील एकहाती सत्ता संपवून त्यांची कार्यपद्धती अधिक स्वायत्त स्वतंत्र आणि न्याय्य व्हावी म्हणून कठोर उपाययोजना करावी लागेल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. आशियाई कबड्डी महासंघाच्या अध्यक्षांनी भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या प्रशासकांना लिहिलेल्या अपमानकारक पत्राची दखल घेऊन महाधिवक्ता तुषार मेहता यांना सूचना देत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटीश्वर सिंग यांनी आज हे वक्तव्य केलं. इराण इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये भारताच्या संघाला सहभागी होण्यात येणाऱ्या अडचणींचं निवारण करण्याच्या सूचनाही न्यायालयानं मेहता यांना दिल्या. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या भारत टेक्स 2025 या प्रदर्शनामुळे वस्त्रोद्योगासाठी कच्च्या मालाचा विश्वसनीय पुरवठादार तसंच गुंतवणुकीसाठी सर्वात फायदेशीर देश म्हणून भारताचं स्थान बळकट होईल असं केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होत्या. मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत आज तोळ्यामागे पहिल्यांदा 85,000 पलीकडे गेल्या. मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 85,593 रुपये होती. 22 कॅरेट सोनं 83,100 रुपये तोळा दरानं मिळत होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींचं अभिभाषण विकसित भारताच्या संकल्पाला अधिक मजबूत करणारं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या मतदान. गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीनं 5 सदस्यांची समिती स्थापन. आणि देशातल्या क्रीडा संस्थांची कार्यपद्धती सुधारण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.